மூகம் கரோதி பங்கும் லங்கயதே கிரிம் யத் க்ருபா தமஹம் வந்தே பரமானந்த மாதவம் குருர் பிரம்மா குருர் விஷ்ணு குருர் தேவோ மகேஸ்வர குரு சாட்சாத் பரப்ரஹ்மா தஸ்மை ஸ்ரீ குரவே நம ஸ்ரீராம் ஸ்ரீராம் ஸ்ரீராம். ஓம் பார்த்தாய பிரதிபோதிதாம் பகவதாம் நாராயணேன ஸ்வயம் வ்யாசேன க்ரதிதாம் மத்ய மகாபாரதம் அத்வைதாம்ருதவர்ஷிணி பகவதி அஷ்டாதசாத்யாயினி அம்பத்வாம் அனுசந்ததாமி பகவத் கீதே பவத்வேஷ்ணி. நமோஸ்துதே வ்யாஸ விஷால புத்தே புல்லாரவிந்தாய தபத்ர நேத்ர யேன த்வயா பாரத தைல பூர்ணஹ ப்ரஜ்வாலிதோ ஞானமய ப்ரதீபஹ யம் ப்ரஹ்மா வருணேந்திர ருத்ர மருதஸ்துன்வந்தி திவ்யைஸ்தவைஹ வேதைஸ்ஸாங்க பதக்ரமோபநிஷதைஹ காயந்தியம் சாமகாஹ த்யானாவஸ்தித தத்கதே மனசா பஷ்யந்தியம் யோகினோ யஸ்யாந்தம் நவிதுஹ சுராசுரகணாஹ தேவாய தஸ்மை நமஹ. கேவலம் கருணாகரம் கைவல்யானந்ததாயகம் சம்சார தாபசமனம் சமர்த்தம் சமதர்ஷினம் ஸ்வயம் பிரகாசம் சம்சித்தம் பாவனம் பரமம் சாந்தம் சோஹம் சித்தி சுசம்பன்னோ நாத சந்தான சம்ஸ்திதஹ வீதராகோ விசேஷஶ்ச ஸ்ரீ குரு பாது மாம் பவே ஜ்ஞானேஷாம் சர்வோஜனம் ஸ்வாமி ஸ்வரூபாங்கிதா சந்தானாம் வசனானுபூதி பதிகர் சா तरी रजाचे नि माझे देही कर्माचे आणोजे प्रवृत्ती जई घेईजे वेटाळूनी सई मीची का कर्मठ ऐसा न ये श्री माठ का दरिद्रे लिए बुद्धि वीच तो ही नाही अथवा सत्वेची अधिके जई सर्वेंद्री ज्ञान फाके तई सुविद्यता तोखे उभजे ही ना का वाढिलने का वाढिनले नी तमे न गिळीजेची मोह भ्रमे तई अज्ञानत्वे न श्रमे घेणे ही नाही पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी ज्ञाने कर्मे नादरी होता न दुखी सायं प्रातर मध्यान्ना या तिन्ही काळांची गणना नाही जेवी तपना तैसा असे तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे काही जळार्णव पाऊसे साजा होय ना प्रवर्तले नि कर्मे कर्मठत्व तया का गमे सांगे हिमवंतु हिमे कापे काई ना तरी मोह आलिया काई पा ज्ञाना मुकी जाईल तया होमा आगीते उन्हाळे या जाळवत असे मागच्या वेळेला आपण पाहिलं की प्रकाश सत्वगुण प्रवृत्ती रजोगुण मोह तमोगुण यामध्ये वर्तन करत असताना न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती स्वतःच्या ठिकाणी यापैकी कोणताही गुण निर्माण झाला तर निर्माण झाला म्हणून तो वाईट वाटून घेत नाही द्वेष करत नाही न निवृत्ता आणि कांक्षती आणि आत्ता माझ्या ठिकाणी हा गुण हवा होता अशी कांक्षा करत नाही समाजामध्ये देखील वारंवार सत्व रज तम अशा प्रवृत्ती उफाळून येत असतात समाजाकडून विशिष्ट प्रकारच्या प्रवृत्तीची अपेक्षा कधीही धरत नाही आणि त्याच वेळेला स्वतःच्या गुणप्रवृत्ती बाबत उदासीनच असतो स्वतः देखील खास करून कोणत्याही प्रकारे कोणत्याच गुणांचा अवलंब करण्याच्या माग नसतो म्हणजे त्या गुणाच्या अहंकारापासून तो मुक्त असतो समाजामध्ये ज्या गुणप्रवृत्ती दिसतात त्याविषयी तो एकतर उदासीन असतो आणि दुसरं म्हणजे स्वतः उदासीन राहून समाजाच्या या प्रवृत्तींना वळण देण्याचा देखील तो प्रयत्न करतो अशा दोन्ही अंगांनी गुणातीत पुरुष दिसून येतो हे दोन्ही गुणातीतच जसे तुकोबा रामकृष्ण परमहंस समाजाच्या ठिकाणी दिसणाऱ्या गुणांविषयी आणि त्यांच्या भावांविषयी पूर्णपणाने औदासीन्य त्यांच्या ठिकाणी होतं आणि स्वतःच्या ठिकाणी देखील जे गुण होते ते गुण ते दुरून पाहत होते तर समर्थांसारखे अथवा विवेकानंदांसारखे राष्ट्रपुरुष संत हे समाजाला विशिष्ट गुणांनी वळण देण्याचा प्रयत्न करत होते आणि स्वतः अत्यंत अलिप्त राहून अलिप्त भावानी राष्ट्राच्या व्युत्थानाचं काम देखील ते करत होते मुख्यतः गुणांबद्दल उपेक्षेचं शस्त्र गुणांची उपेक्षा करावी अशा पद्धतीने गुणातीत वर्तन करत राहतो जर गुणांना महत्व देईल तर तो गुणांमध्ये सापडल्याखेरीज राहत नाही. म्हणून त्या त्या वेळेला निर्माण झालेल्या गुणांच्या प्रवृत्तीच्या वेळेला तो देहाने त्या ठिकाणी असतो आणि स्वरूपाने नसतो अशा प्रकारचा भाव धरून तो काम करतो. मागच्या वेळेला आपण मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी ज्ञाने कर्मे नादरी होता न दुःखी. मोहाच्या वेळेला आपण ज्ञानी आणि कायम ज्ञानीच असावं अशा रीतीने जगाला आपलं दर्शन व्हावं आणि तसं दर्शन जर नाही झालं तर जग आपल्याला काय म्हणेल अशा भावनेने देखील तो मळत नाही. रामचंद्रांचं उदाहरण आपण पाहिलं. ज्ञानाचा आश्रय घेऊन तो कर्माचा अनादर करत नाही आणि कर्म हातून घडत असताना कर्म हातून घडतात विशिष्ट प्रकारे घडली म्हणून दुःखी देखील होत नाही. कधी कधी असं होतं की कर्म करायला लागणं याच्यापेक्षा कर्म न करणं कर्मच टाळणं हे आकर्षक वाटण्याची शक्यता असते. जसं अर्जुनाच्या वाट्याला कर्म आलं तर ते कर्म करण्यापेक्षा टाळणं हे जास्त आकर्षक अर्जुनाला वाटलं म्हणून तर भगवद्गीतेचा जन्म झाला. कर्म हातून घडतं आहे म्हणूनच हेच दुःखाचं कारण आहे अशा प्रकारचा भाव कर्माच्या वेळेला तो ठेवत नाही. तो करून मोकळा होतो. कर्माचा योग्य आदर देखील राखतो. कर्माचा अनादर करत नाही. कर्म करावं लागतं म्हणून दुःखी देखील होत नाही. जीवनाच्या प्रारंभापासून कर्म जे शरीराबरोबर निर्माण होतं ते काही केल्या चुकत नाही आणि कोणालाही चुकत नाही. फार तर कर्तव्य बदलू शकतात पण कर्म चुकत नाही. जसं तुकाराम महाराजांच्या हातामध्ये वयाच्या 20व्या वर्षी तराजू होता आणि मग नंतर प्रसंगोपात तो तराजू गेला आणि लोकांना उपदेश करण्याचं कर्म ते करायला लागले. कर्म बदलू शकेल. त्या त्या वेळेला जे कर्म करतो आहे त्या कर्माचा खेद तो करत नाही. ते कर्म करावं लागतं म्हणून तो दुःखी होत नाही. ही परमेश्वराची इच्छा. कारण त्यावेळेला ते विशिष्ट कर्म जर केलं नाही तर देह कोणतं ना कोणतं तरी कर्म करतच राहणार. कर्म न करणं असं होणं शक्य नाही. त्याच्याऐवजी कर्तव्यात्मक कर्म करावं आणि करून केल्याचा भाव विसरून जावं हेच त्याच्या पक्षी त्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असं तो समजतो. आणि कधीही असं ठरवता येत नाही की एखादं कर्म जर केलं नाही तर कर्म न करण्यामुळेच काही विशेष फायदा होणार आहे असं ठरवता येत नाही. किंवा जे केलं त्याच्यापेक्षा वेगळं केलं असतं तर फार मोठी वेगळी गोष्ट घडली असती याचा कोणताच अंदाज बांधता येत नाही. असं असल्यामुळे समाजाची देखील आणि जगतामध्ये चाललेली देखील जी कर्म आहेत ती कर्म ज्ञानी महापुरुष तटस्थतेने किंवा अलिप्ततेने नुसती पाहतो आणि सोडून देतो. काही महापुरुष मात्र असे असतात, मी सांगितलं तसं, की अलिप्त राहून पण समाजाची गुणप्रवृत्ती बदलण्याचा प्रयत्न करतात. असे काही महापुरुष जरूर असतात. तेही गुणातीतच ओळखायचे, तेही गुणातीतच समजायचे. अस्त आणि नस्त याच्यामध्ये फार उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आपल्या राष्ट्राची फाळणी झाली 1948 साली, आपल्या देशाची फाळणी झाली आणि त्या फाळणीच्या मोठ्या जखमा आणि त्याचा त्रास अद्यापपर्यंत अनेक पिढ्या झाल्या भोगतच राहिलेले आहेत लोक, दोन्ही बाजूचे लोक भोगत राहिले. कारण जे लोक फार मोठी आशा धरून पाकिस्तानमध्ये गेले की आपल्या धर्माचे लोक आपलं राज्य जणू नंदनवन स्वर्ग असा एक देश निर्माण झाला मुस्लिमांकरता असणारा, त्यांना काही विशेष लाभ झाला नाही. त्यांना अजूनही परकं म्हणूनच ओळखलं जातं, म्हणूनच समजलं जातं. जे तिथं जमिनी बळकावून बसलेले होते त्यांनी आपल्या जमिनी सोडल्या नाहीत आपल्या बांधवांकरता. काम करणारा मजूर वर्ग निर्माण झाला एवढंच. अशा कोणत्याही घटनेकडे अभिनिवेशाने गुणातीत पाहत नाही. कारण फाळणी जर झाली नसती तर एकसंध हिंदू राष्ट्र म्हणून ज्यांच्या मनामध्ये आहे डोक्यामध्ये आहे तसं शिल्लक राहिलं असतं. पण त्या हिंदू राष्ट्राची संख्या केवढी असती त्याच्यात ते ज्यांना शत्रू समजतात त्या मुसलमानांची संख्या केवढी असती. आणि आज अशी परिस्थिती आहे की रेल्वेतून बसला प्रवास करत की थेट तिथल्या बॉर्डर पासून वायव्य सरहद्दीपासून ते पुण्यापर्यंत चेन्नईपर्यंत सरळ मनुष्य प्रवास करत आला असता. आज जे काही चाललेलं आहे पाकिस्तानमध्ये त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हे परवडलं असतं का? बॉर्डर आहे म्हणून सुरक्षित आहोत असं आज वाटतं आहे, पण त्यावेळेला ती भूमिका नव्हती. अनेकांना खूप दुःख झालं. आपल्या देशाचा मातृभूमीचा तुकडा पडला अशी भावना व्यक्त झाली. पण असं असलं तरी देखील जर फाळणी झाली नसती तर अशाच प्रकारचं चित्र 60 वर्षांनी झालं असतं असं आता आपण म्हणतो तसंही झालं नसतं, काहीच सांगता येत नाही. कोणत्या कर्मांचा कोणता परिणाम होतो आणि त्याचा अंतिमतः असाच निष्कर्ष निघतो असं होत नाही. हिटलरनी लक्षावधी नाझींना गॅस चेंबर मध्ये लक्षावधी ज्यूंना गॅस चेंबर मध्ये मारलं. एवढी मोठी हत्या जगाच्या इतिहासात फार क्वचित झाली असेल. काही विचारवंत असं म्हणतात की ही जर कृती हिटलरनी केली नसती तर या प्रत्येकाचं वर्तन जगाला अनुकूल राहिलं असतं असंही सांगता येत नाही. त्यामुळं अशा प्रकारच्या राजकीय सामाजिक आणि जगताच्या अशा सर्व भूमिकांबद्दल हा गुणातीत अगदीच वेगळा राहतो. आज सकाळी मी बोलताना असं म्हटलं की गुणातीत उदासीन ज्या पद्धतीने राहतो त्या पद्धतीने कधी कधी ज्याला त्याबद्दल मोठा अभिनिवेश असतो असा मनुष्य थोडासा अस्वस्थ होतो, नाराज होतो, संतापतो. नाव घेऊन सांगतो की अप्पासाहेब पेंडसे स्वामीजींकडे दुकानात आलेले होते आणि म्हणाले की तुम्ही तरुण मुलांना निष्कारण परमार्थाच्या मार्गाकडे लावता, ही राष्ट्राची संपत्ती आहे, यांना अशा पद्धतीने लावण्याच्या ऐवजी राष्ट्र कार्यार्थ तुम्ही लावलेलं जास्त चांगलं. त्यावेळेला मी उपस्थित होतो म्हणून सांगतोय. स्वामीजींनी त्यांचं सगळं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले की तुमच्या प्रवृत्तीप्रमाणे तुम्ही काम करा, पण दुसऱ्याला अमुक अमुक करा असा आग्रह करणं बरं नव्हे असं स्वामीजी त्यांना म्हणाले. तुमच्या पुढे जे तरुण आहेत त्यांना जसं घडवायचं तसं तुम्ही घडवा, माझ्या पुढे जी मंडळी येतील त्यांना मी मला जसं वाटतं संतांनी सांगितलेलं आहे तसं सांगण्याचा प्रयत्न करीन. तेव्हा ते म्हणाले की माझी अशी अडचण आहे की माझ्याकडे येणारी तरुण मुलं तुमच्याकडे यायला लागली आहेत, ही माझी अडचण आहे आणि म्हणून तुम्ही हे थांबवा असं ते म्हणाले. स्वामीजी म्हणाले की कोण कोणत्या कारणाने आकर्षित व्हावा हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे, त्याबाबत मी काही नाही करू शकत. मी माझं जे काम आहे ते माझ्या खोलीत करतो आहे. भागेश्वर निवास मध्ये त्यांची प्रवचन चालत असत. तुमचं खूप मोठं काम आहे. ही चर्चा ऐकत असताना त्याच्या आधी 2 वर्ष मला देखील स्वामीजींकडे पाहून किती अस्वस्थ वाटत होतं हे मला जाणवलं. तेव्हा आणीबाणी चालू होती आणि मी स्वामीजींना म्हणलं की जगात देशात एवढी आग लागलेली आहे आणि इतकं शांत कसं काय तुम्ही बसता. तर त्यांना देशात एवढ्या लागलेल्या आगीचा पत्ताच नव्हता. आणीबाणी होती कितीतरी लोक. ते म्हणाले की त्या प्रवृत्तीचे लोक ते सगळं करत असतात, आपण त्याच्यात लक्ष घालण्याची गरज नाही. पण त्या क्षणाला मला ते पटलं नव्हतं. आणि मग नंतर थोडस स्वतःच तशा प्रकारच्या प्रेरणेने नुकसानही करून घेऊन, कारण इलेक्शन्स आल्या, अभ्यासाकडे दुर्लक्ष करून ज्यांचा प्रचार केला त्यांनी गव्हर्नमेंट मोडलं नंतर, आपल्या पुण्याचेच खासदार होते, सरकार पडलं, वेळेवरी योग्य दिशा लाभली म्हणून, नाहीतर या सगळ्याचा परिणाम व्यक्तिगत जीवनावर कसाही होऊ शकतो. म्हणून जो गुणांच्या अतिभरीला पडतो त्याचं तर काय होईल सांगता येत नाही, पण गुणातीत मात्र अत्यंत अलिप्ततेने या सगळ्या गोष्टी पाहत असतो हे तितकंच खरं. मात्र कोणी कोणी जसं समर्थांसारखे महापुरुष हेही चित्र बदलण्यासाठी उदास राहून प्रयत्न करत असतात, पण प्रत्येक गुणातीताकडून ही अपेक्षा करायला हवी असं सांगता येत नाही. सायं प्रातर मध्यान्ना या तिन्ही काळांची गणना नाही जेवी तपना तैसा असे. सूर्याला सायं प्रातर मध्यान्न या तीन गोष्टींची गणना सूर्य ठेवत नाही. पृथ्वी त्याच्या भोवती फिरते त्यामुळे पृथ्वीवर या घटना घडत असतात. सूर्याच्या पक्षी सायंकाळ, प्रातःकाळ आणि मध्यान्न काळ ही गोष्ट नाही. पृथ्वीवर असू शकेल. जे गुणांमध्ये आहेत त्यांच्याबाबत ठीक आहे, जो गुणातीत आहे त्याच्याबाबत वेगळी परिस्थिती असेल असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे काही जळार नव पाऊसे साजा होय. म्हणून ज्ञानी पुरुष जेव्हा ज्ञानी असतो तेव्हा जसा सूर्य अलिप्त असतो म्हणून सायं प्रातर मध्यान्न त्याला नाही, तसा ज्ञानी हा गुणातीत असतो म्हणून गुणांचं कुठलंही फसवणं त्याच्याबाबत घडत नाही. काही जळारणव पाऊसे साजा होय. सगळीकडे जळारणव जे प्रळय झाल्यानंतर मग पाऊस पडल्यानंतर तो जळारणव थोडाच वाढणार आहे. सगळीकडे एकच एक पाणी पसरून राहिलेलं असल्यानंतर अजून कुठल्या पावसाची अपेक्षा जसं जळारणव करत नाही तसा ज्ञानी महापुरुष या गुणांकडून देखील कोणतीही विशेष अपेक्षा आपल्या स्वतःच्या जीवनाकरता धरत नाही. ना प्रवर्तलेनी कर्मे कर्मठत्व तया का गमे. म्हणून कर्माला प्रवृत्त झाल्यानंतर तो कर्म करणारा अशी त्याची भूमिका होत नाही. करून देखील अकर्ता अशा भूमिकेमध्ये तो सहज राहतो. सांगे हिमवंतु हिमे कापे काई। हिमाचा पर्वत हिमानी म्हणजे थंडीनी थोडाच ताकडतो, ना तरी मोह आलिया काई पाद ज्ञाना मुकी जाईल तया, होमा आगीते उन्हाळे या जाळवत असे। आग आहे आणि ती आग उन्हाळ्यामुळे जास्त जास्त आगीला चटके बसत आहेत असं थोडंच होणार आहे। मोह आला आणि गेला तो त्याचं ज्ञान शाबूत ठेवून सर्व गोष्टी करत असतो। उदासीन वदासीनो गुणेर्यो न विचाल्यते, गुणावर्तंत इत्येव यौवतिष्ठति नेंगते। तो उदासीनासारखा असतो, उदासीनवत आसीनो, तो उदासीनासारखा बसलेला असतो। गुणेही यो न विचाल्यते, आणि गुण निर्माण झाले म्हणून कोणत्याही गुणांच्या दर्शनाने तो विचलित होत नाही, तो घाबरत नाही। किंवा त्या गुणांची आसक्ती निर्माण होणं म्हणजे देखील विचलित होणं आहेच। तशाही पद्धतीने तो गुणांमुळे विचलित होत नाही। गुणावर्तंत इत्येव यौवतिष्ठती नैंगते, तो एवढं समजतो की गुण वर्तन करताहेत असं समजून यहा अवतिष्ठती, तो स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर असतो, अवतिष्ठित असतो। नेंगते, तो चलित होत नाही, चलन पावत नाही, असं अजून एक लक्षण गुणातीताचं भगवंत करतायत। आपण लक्षात घेऊ की ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं अर्जुनाने गुणातीताबद्दल भगवंतांनी सांगितल्यानंतर उत्सुकता म्हणून प्रश्न रूपाने विचारल्यावरून भगवंत सांगतायत। पण आधी जे भगवंतांनी सांगितलेलं आहे गुणातीताबद्दल, कोणता 19वा श्लोक आहे मला वाटतं, नान्यम गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टा अनुपश्यति, गुणेभ्यश्च परम वेत्ति मद्भावं सोधि गच्छति। इथं प्रकृतीच्या गुणांखेरीज कोणीही करता नाही असं द्रष्टुत्वानी तो जेव्हा पाहतो तेव्हा तो गुणांच्या पलीकडे असणारं तत्व जाणतो आणि माझ्या भावाला येऊन मिळतो। हे गुणातीताचं खरं वर्णन आणि खरं लक्षण आहे। याचीच फोड किंवा हेच जास्त विस्ताराने पुढे अर्जुनाने प्रश्न विचारल्यावरून सांगितलं एवढंच। असं लक्षात घेऊ की 13व्या अध्यायामध्ये परत आलं, 13वा अध्याय 12वा अध्याय थोडस इकडे तिकडे तुम्हाला करायला लागेल। आता 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या संबंधी भगवंतांनी सांगितलं आणि जो क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ हा सर्व भूतमात्रांमध्ये त्यांच्या अंतर्यामी असणारा क्षेत्रज्ञ हा परमात्माच आहे असं भगवंतांनी सांगितलं। आणि हा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रांमध्ये एक हे जाणणं म्हणजे खऱ्या अर्थाने ज्ञान होणं असं भगवंतांनी सांगितलं। हाच क्षेत्र क्षेत्रज्ञ योग पुढे प्रकृती आणि पुरुष या सांख्य विचाराच्या योगाने भगवंतांनी सांगितला। हा जो पुरुष आहे अथवा क्षेत्रज्ञ आहे तो क्षेत्रज्ञ हा वस्तुतः सर्वांच्याच अंतर्यामी असणारा, अस्तित्व मात्र शुद्ध स्वरूप, केवल स्वरूप, जाणीव स्वरूप, ज्याच्या योगाने शरीर चालतं बोलतं हलतं, असा जो शरीराच्याच आत आहे आणि जो आहे म्हणून देह आहे असा, याला जाणायचं कसं? त्याच अध्यायात पुढे भगवंतांनी त्याला जाणण्याचे विधी सांगितले. हे ज्ञानकांड म्हणून 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून सुरू झालं. अद्वेष्टा सर्व भूतानाम या भक्त लक्षणांपासून, कारण ही भक्त लक्षणं ही ज्ञानी भक्ताची लक्षणं आहेत, म्हणून तिथपासून ज्ञानकांड सुरू झालं असं मानलं जातं. हे जे ज्ञानकांड आहे, या ज्ञानकांडामध्ये खरं म्हणजे साधनेची चर्चा नको होती, कारण साधनेची चर्चा याच्या आधीच्या भगवद्गीतेत येऊन गेलेली आहे. उपासना कांडामध्ये तरी देखील प्रकृती पुरुष विचार सांगितल्यानंतर परत भगवंतांनी ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिद् आत्मानम् आत्मना अन्ये तु सांख्येन योगेन कर्मयोगेन जापरे अन्ये तु एवं अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते साधनांची महती सांगितली. कारण हा क्षेत्रज्ञ समजणं किंवा प्रकृतीच्या आत असणारा पुरुष समजणं हे ध्यानाखेरीज अशक्य आहे. याच्यासाठी ध्यान आवश्यक आहे. आपल्या स्वतःला आपणच पाहणं हे ध्यानाचं वैशिष्ट्य आहे. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित् आत्मानम् आत्मनः. ध्यानामुळे आत्मबोध करून घेतला जातो आणि कोण करतो? जो करतो तोच आत्मा असतो. देह मन बुद्धी नाही, बोध होतो तो ज्याला होतो तो मुळातच आत्मस्वरूप असतो. म्हणून आत्मानम् आत्मनः, आपल्याच आत हा बोध होणार असतो. असं असल्यामुळं अर्थात या ठिकाणी असणारा जो द्रष्टा आहे तो द्रष्टा हा ध्यान मार्गी आहे. मी काय सांगतोय ते बघा. नान्यम गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यती. द्रष्टा राहून जो गुण पाहतो, तुम्ही डोळे उघडून द्रष्टा राहून गुण पाहू शकत नाही. त्यामुळं इथं 13व्या अध्यायाचंच एक्सटेन्शन ध्यानेन आत्मनि पश्यन्ती, हे जे ध्यानाने पाहणं आहे, आत्म्याला पाहण्याच्या आधी गुणांकडे साक्षित्वाने पाहायला लागतं. गुण निरस्त झाल्यावर मग आत्मा दृग्गोचर होतो. त्यामुळे 13व्या अध्यायातल्या साधनेला अनुरूप असं वर्णन इथं 19व्या श्लोकात भगवंतांनी केलेलं आहे. जेव्हा गुणांखेरीज दुसरा कुठलाही करता नाही असं द्रष्टृत्वानी समजेल द्रष्ट्याला, द्रष्टा द्रष्टृत्व घेऊन कधी बसेल, डोळे मिटून बसेल, एकांतात बसेल, शांत बसेल, आणि असा शांत बसलेला असताना देखील गुणांचा खेळ त्याच्या समोर चालू असेल. मी शांतपणाने डोळे मिटून बसलेला आहे. आणि मला आठवलं की माझ्या पोस्टामध्ये ठेवलेल्या 4-5 एनएससी मॅच्युअर झालेले आहेत. ध्यानात बसलेलं आहे, ध्यान करतो आहे, पण ध्यानात विचार आला की 2 महिन्यापूर्वी पाहिलेलं होतं की आपण हे काम सप्टेंबर मध्ये करायचं, आता ऑक्टोबर आला, माझं झालेलं नाही आहे. मी आपलं आठवून सांगतो. माझ्या अशा पुढे गेलेले आहेत. पण रजोगुणाचं उदाहरण सांगतोय तुम्हाला. हा गुण उद्भवला आणि त्या गुणाकडे साक्षित्वाने पाहायचं आहे. जसा विचार आहे तसा हा गुण देखील आहे. माझा शेजारी मला त्रास देतोय. मी जिद्दाचा पाहायला लागले. माझ्याबद्दल सांगत नाहीये. कित्येकांना तुम्हाला सांगतो की शेजारच्या व्यक्तींमुळे झोप उडालेली असते. काय मोठा टीव्ही लावून ठेवलेला आहे, काय घरात भांडण चाललेली आहेत, इथपासून ते काय घरात शिजवतात त्याचा वास सहन होत नाही, इथपर्यंत अनेक अनेक गोष्टी, कोणाकडे खूप येणं जाणं असतं, कोणाकडे फार मोठ्यांदा बोलतात म्हणून, कोणाकोणाकडे फार भांडण चालतात म्हणून, कोणी कोणी आपल्याशी निष्कारण दुस्वास करून वागतो म्हणून, ध्यानात शेजाऱ्यांबद्दलचा विचार निर्माण झाला आणि त्यांना खोड शिकवायची असा विचार निर्माण झाला, तमोगुण निर्माण झाला होऊ शकत. आणि ध्यान करताना कधीतरी चार दिवस वेळ काढून पावसला जायला पाहिजे, एकांतात राहायला हवं, जास्तीत जास्त साधना करायला हवी असा विचार. ध्यानात याच्यातलं काहीच अपेक्षित नाहीये, जो विचार येईल त्याच्याकडे अलिप्तपणाने पाहणं. पण मला एकाने सांगितल्यावरून तुम्हाला सांगतो की ध्यानामध्ये शेजाऱ्याची खोड कशी मोडावी याचा खूप विचार करून करून एके दिवशी त्यांनी शेजाऱ्याचं मोठं नुकसान केलं. त्याला कल्पना नाही की हा याचा एवढा द्वेष करतोय मनातून, काहीच काहीच कल्पना. तो आपला त्यांचा राबता त्यांच्या पद्धतीने चालू होता आणि याला त्रास होतोय याची त्यांना काही कल्पना नाही. आणि एके दिवशी गेला आणि शेजाऱ्यांचा टीव्हीच फोडून टाकला. का बरं असं झालं? ते असं म्हणाले की रोज तो विचार करून करून एके दिवशी मी उठलो असं वाटायचं की उठावं आणि त्यांना धडा शिकवावा. एके दिवशी उठलो आणि धडा शिकवला. हा गुणांचा प्रादुर्भाव. आपल्या मनामध्ये निर्माण झालेले क्राईम अँड द सेंटेन्स, गुन्हा आणि त्या गुन्ह्याबद्दल केलेली शिक्षा. मी एक रशियन गोष्ट वाचलेली होती की एक तरुण मुलगा हॉस्टेलवर राहत होता आणि त्याच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एक वृद्ध विधवा स्त्री, तिचा बंगला होता आणि तिचा मनी लेंडिंगचा व्यवसाय होता. ती लोकांना कर्जाऊ पैसे द्यायची आणि तो पाहत असे की कितीतरी भगिनी आपल्या लहान मुलांना घेऊन तिच्याकडे येत असत की काल आमचं सामान ओढून आणलं आणि तिला जरा देखील दया येत नसे. ती म्हणत असे की पैसे दिले नाही तर असंच होणार, पैसे द्या आणि सोडून द्या नाहीतर जप्त. आणि त्याला असं वाटत असे की एवढी काय लागून गेली, हिला कोणी मारत का नाही, असा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण होत असे. अनेक शेतकरी, अनेक व्यापारी, अनेक दीन दुबळे असे लोक तिच्या तडाख्यात सापडत असत आणि एके दिवशी असं झालं की फीचे पैसे भरायचे होते आणि त्यालाच पैशाची आवश्यकता होती, कुठूनही पैसे मिळण्याची शक्यता नव्हती. आणि त्याला असं वाटलं की नाहीतरी 8 दिवसांनी पैसे आपल्याला मिळणार आहेत, वडील आपले मुक्कामी नाही आहेत, ते पाठवतील, आपण पत्र पाठवलेलं आहे, पण फी भरणं गरजेचं आहे. त्या म्हातारीकडे जावं आणि तिला सांगावं, तिला अडचण सांगावी. तो त्या म्हाताऱ्या बाईकडे गेला. संध्याकाळची वेळ होती, खिडकीतून तसा जेमतेम प्रकाश येत होता. त्याच्याकडे किमती घड्याळ होतं जे ठेवता येण्यासारखं होतं असं, आणि जे घड्याळ ठेवून त्याला हवी तेवढी रक्कम मिळू शकत होती. म्हणून त्यांनी हातातलं मनगटातलं घड्याळ काढून तिला दाखवलं की हे घड्याळ मी देऊ शकतो, मला इतके इतके पैसे फी करता हवेत, समोर राहतो आणि वडील जेव्हा पाठवतील तेव्हा मी घड्याळ सोडून देईन. तेव्हा त्या म्हाताऱ्या स्त्रीनी ते घड्याळ पाहिलं आणि अजून नीट दिसावं म्हणून खिडकीपाशी येऊन उजेडात ते घड्याळ पाहत होती. आणि त्याच्या मनात तो विचार प्रबळ झाला की कोणीतरी या बाईला मारत का नाही, आणि तो पुढे सरसावला आणि त्यांनी तिचा गळा दाबून तिला मारून टाकला. जेव्हा कोणतीही कृती होते तेव्हा फार मोठं चिंतन घडलेलं असतं म्हणून कृती होते. कोणतीही कृती, सात्विक कृती, राजस कृती अथवा तामस कृती, त्याच्या मागे मोठं चिंतन असतं. असं असल्यामुळं अचूक त्यावेळेला ती कृती घडते. चोरीच्या गोष्टीच्या माग चिंतन असतं, चोरी करेन असा विचार असतो आणि तो विचार प्रबळ होतो आणि चोरी घडते. कामाच्या माग देखील चिंतन असतं, ते चिंतन प्रबळ प्रबळ होत जातं आणि मग प्रत्यक्षत कामनेची गोष्ट तो करतो. आत्मबोधापासून विन्मुख होण्यासाठी जर कोणती गोष्ट जबाबदार असेल तर आत घडणारं हे गुणांचं चिंतनच जबाबदार असतं. या चिंतनामुळे मनुष्य ती गोष्ट करतो. आपण अलिप्त आहोत, आपण पूर्ण आहोत, आपल्याला कशाचीही आवश्यकता नाही, आपण तृप्त काम आहोत असं चिंतन करायच्या ऐवजी आपल्याला इतके इतके पैसे हवेत, असा असा प्लॉट हवा, असं असं घर हवं असं चिंतन करत असतो. म्हणून वेळ आली की तो ते करायला जातो. म्हणून द्रष्टा होणं आणि द्रष्टाहून पाहणं ही खुबी आहे. ही जर खुबी आपल्या आयुष्यातून नाहीशी झाली तर परमार्थ करत असताना देखील आपण गुणांमध्ये चांगले व्यवस्थित असू, परमार्थ आपला फार वरवरचा असेल, फारच वरवरचा. आपण मोहाच्या वेळेला मोहामध्ये अडकणार, कामाच्या वेळेला कामामध्ये अडकणार. हे जे लक्षण आहे हे महत्वाचं लक्षण आहे आणि बाकीची लक्षणं ही उपलक्षण आहेत. आता भगवंत जे सांगताहेत ते सगळं याच्यावर तासून याच्यावर तपासून पाहायचं. नान्यम गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यती, द्रष्टाहून तो पाहतो गुणांकडे स्वतःच्या इतरांच्या. हे द्रष्टाहून पाहणं हे एकांतामध्ये ध्यानातच शक्य आहे. डोळे उघडल्यानंतर आणि मंडईत गेल्यानंतर कसला द्रष्टा होणार, द्रष्टा राहू शकत नाही. डोळ्यासमोर जेव्हा पाट्या दिसायला लागतात, मी पाहायचो लक्ष्मी रोडला त्या नगरकर तालीम चौकातच आमची ब्रँच होती आणि तो जो कॉर्नर आहे तिथं गोल काच आणि तिथं अगदी नेमका मी बसायचो. दोन तीन वर्ष तिथं आमचा क्लिअरिंग सेक्शन होता. पाहायचो की तिथून जाता जाता कुठलीही साडी घ्यायची नाहीये, पण हमखास बायका थांबत असत, टाचा वर करून करून हात लावत असत आणि पुढे जात असत. दुकानदारांना तेवढं पुरत. थोडं चिंतन तुमच्या आत जाण्याची गरज आहे. तुम्ही रोज साडी घेणार नाही पण रोज चिंतन करत आहात. त्यामुळं जेव्हा तुम्ही साडी घ्यायला जाता तेव्हा अचूक तिथं यावं अशी त्यांची योजना असते. तुमच्या मनामध्ये ते भरावं अशी अशा करता योजना असते. मी व्यावहारिक बोलत नाहीये, मी असं सांगतोय की या गोष्टीमुळे जर काही होत असेल तर आत्मस्वरूपापासून च्युती, आत्मस्वरूपापासून वेगळं होणं ही प्रथम गोष्ट घडते. मग लिप्तता येते, मग गुणांचं आक्रमण होतं. आणि जर द्रष्टा म्हणून पाहत असेल तर गुणांखेरीज दुसरा कोणी तिथं करता नाही हे त्याला समजतं आणि मग तो गुणांच्या पलीकडे जातो. हे द्रष्टृत्व ध्यानात शक्य आहे, व्यवहारात एरवी नाही. आणि ध्यानात ज्यांनी पक्क मिळवलं तर तो गुणातीत होतो आधी आणि मग तो वर्तन कसा करतो याची लक्षणं चालली आहेत. आता जे आपण श्लोक पाहतो आहोत तो ज्यांनी याच्यात पारंगतता मिळवलेली आहे, जो आता फसणार नाहीये, अडकणार नाहीये, असा मनुष्य मग वर्तन कसं करतो. अर्जुनाने प्रश्न विचारल्यावरून सांगितलेलं आहे, नाहीतर एवढं पुरेसं होतं खरं तर. प्रकाशांच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेषी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. आता प्रकाश पडल्यासारखं समजायला लागतं. उदासीन वदासीनो गुणेर येऊन विचारल्यते. तो उदासीनासारखा बसलेला असतो, गुणांमुळे विचलित होत नाही. कारण बाहेरचा जो व्यवहार आहे त्या व्यवहाराची रंगीत तालीम खरं म्हणजे मनात चाललेली असते. नाटकाचा तालमी कसा करतो मनुष्य, तेच तेच संवाद बोलत असतो. एकदा एका नाटकाची तालीम आमच्या शेजारी चाललेली होती तर इतका कंटाळाला सगळ्यांचे संवाद पाठवायला लागले. त्या नाटकातली ती बाई त्याला म्हणते की तू इतका बदमाश असशील असं मला वाटलं नव्हतं. तो म्हणतोय की गैरसमज करून घेऊ नको. आपल्याही मनात लगेच तशा तशा प्रकारची वाक्य बघा, अजूनही मी सांगू शकतो. खूप खूप रंगीत खूप तालमी केल्या की मग रंगीत तालीम करायची. रंगीत तालीम केली की मग तिथं स्टेजवर करायचं. आपण सगळे स्टेजवर काम करणारे कलाकार खूप वेळेला तालमी केलेले आहेत, खरेदी करण्याच्या तालमी केलेल्या आहेत, शक्यता नसताना देखील खूप विचार केलेला आहे, खाण्याच्या तालमी केलेल्या आहेत. मनाचे मांडे म्हणून काय जो शब्द प्रयोग आहे, म्हणून जेव्हा वेळ येते तेव्हा परमार्थाचं वर्तन दिसत नाही. परमार्थाचा परमार्थी आहोत असं वर्तन त्यामुळे दिसत नाही. फार फार विचार केलेला आहे, प्रत्येक विषयाचा विचार केलेला आहे, त्यामुळे मग त्या त्यावेळेला वाटतं की ही तर माझी होती एक इच्छा, तेवढी आपण पुरी करून टाकू. बाकी राम नाम तर आहेच आहे, ते सत्यच आहे. अशी अशी गडबड होते. म्हणून हे जे आहे उदासीन वत आसीनो गुणेर येऊन विचारल्यते गुणावर्तंत इत्येव योव तिष्ठती नेंगते. तो स्वरूप स्थितीतच राहतो, तो चलितच होत नाही. गुणांचा प्रादुर्भाव होतो, उदासीन मनुष्य आहे म्हणजे गुणांचा प्रादुर्भाव त्याच्या ठिकाणी होत नाही असं समजू नका. प्रत्येकाच्या ठिकाणी सत्व रज तम यांचा प्रादुर्भाव होतो आणि जातो असं घडतं. स्वामीजी उपाय सांगायचे, सिनेमा पाहायची इच्छा झाली तर मनाला सांगावं की एक महिन्यानी पाहिन, एक महिन्यानी तो गुण राहत नाही. एक महिन्यानी ती इच्छाच नाहीशी होते, तो गुण फार प्रबळ असतो. तेव्हा सांगायचं की नको, आता नको, नंतर मग महिन्या दोन महिन्यांनी बघू, मग तो गुण राहत नाहीतर मग गुणांच्या माग धावणं याला अंत नाही. आणि मग ही जी स्थिती आहे ही स्थिती अशी आहे की आत उदासीन देखील आहे आणि बाहेर काही एक वर्तन करायला लागतच. त्यावेळेला गुणच आपल्या तऱ्हेने वर्तन करतायत आपल्याही शरीरात हे तो समजून घेतो, आपल्या कर्मांमध्ये हे तो समजून घेतो. आणि मी अलिप्त आहे हे त्याला माहीत असतं, मी आत्मस्वरूप आहे हे त्याला माहीत असतं. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकतू आहे, तो काही करत नाही असं नाही. तो खरेदीला जाईल, तो लग्नामध्ये जेवायला जाईल, तो एखाद्या नाटकाला जाईल, तो गाणं ऐकेल, असं समजू नका की गुणातीत म्हणजे तो काहीच करणार नाही. पण तालीमत अशी घडलेली आहे, कारण ध्यान केलेलं आहे, इथेही तालीमत आहे की समोर विचार आलेला आहे आणि त्याग केलेला आहे, रज प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि त्याग केलेला आहे, त्यामुळे तिथे जाईल आणि असून नसल्यासारखा वागेल आणि परत येईल. आमच्या नात्यातला एक माझा भाऊच आहे, तो माझ्यापेक्षा खूप वयाने मोठे आहेत ते, तर त्यांच्या आवडी इतक्या वेगळ्या आणि त्यांच्या आवडीमध्ये ते रंगून गेलेले असे आणि त्याच्या बाहेरच्या जीवनाची कधी तालीमच केली नाही असं असल्यामुळं लग्न झाल्यानंतर बायको म्हणाली की सिनेमा चला, तर तिथं तो जाऊन झोपला. असं दोन तीनदा जेव्हा झालं तेव्हा बायको म्हणली की यांच्याबरोबर सिनेमा जाण्यात काही अर्थ नाही, हे तिथं झोपतात, शेजारचे लोक हसतात. गुणातीत नसताना देखील, म्हणजे एखाद्या गुणांपासून अलिप्त, अलिप्त म्हणजे किती अलिप्त, याचा जर फार अभ्यास असेल तर अजिबात रस नसतो. मग जो ध्यान करतो आणि द्रष्टा होऊन गुणांकडे पाहतो त्याचं चाललेलं आहे, तो तर त्याला काही त्याच्या आत्मसत्तेवर सगळं चाललेलं आहे एवढं फक्त तो समजून असतो असं भगवंतांना सांगायचंय. उदास वेळ पुढे गेली. हरि ओम तत्सत. पुढच्या वेळेला बघू. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा सस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.